वंदे गुरूणां चरणारविन्दे सन्दर्शितस्वात्मसुखावबोधे जनस्य ये जाङ्गलिकायमाने संसारहालाहलमोहशान्तये पुण्डलीकवरदे हरिविठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। नवविधा भजन जेथे प्रतिष्ठिले साधन हे सद्गुरुचे लक्षण श्रुती ओळखावे। अंतरी शुद्ध ब्रह्मज्ञान बाह्य निष्ठेचे भजन तेथे बहुभक्त जन विश्रांती पावती। नाही उपासनेचा आधार तो परमार्थ निराधार। कर्मे वीण अनाचार भ्रष्ट होती। म्हणोनी ज्ञान वैराग्य आणि भजन स्वधर्म कर्म आणि साधन कथा निरूपण श्रवण मनन नीती न्याय मर्यादा यामध्ये एक उणे असे तेणे ते विलक्षण दिसे। म्हणून सर्वही विलसे सद्गुरुपाशी। मागच्या वेळेला आपण ज्ञान वैराग्य आणि भजन ही जी सद्गुरु लक्षण आहेत समर्थांनी सांगितलेली ती पाहिली। सद्गुरूंच्या ठिकाणी ज्ञान म्हणजे अपरोक्ष अनुभूती असते। सद्गुरूंच्या ठिकाणी ब्रह्मविद्या मूर्तिमंत वास करत असते। आणि सद्भाव जीवगत बाहेरी दिसती फाकत स्फटिक गृहींचे डोलत दीपू जैसे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। तसं आत असणारं त्यांचं ज्ञान हे त्यांच्या अंगोपांगातून इंद्रियातून बाहेर फाकत असतं व्यक्त होत असतं। त्यांचं ज्ञान त्यांच्या बुद्धीतच गुप्त असतं असं नाही, तर ते इंद्रियांवाटे बाहेर पडतं। तसं म्हटलं तर प्रत्येकाचं ज्ञान अथवा अज्ञान इंद्रियातूनच बाहेर पडतं। तुम्ही जर विकारी असाल तर तुमच्या इंद्रियातून अंगोपांगातून विकार बाहेर दिसतो। तुम्ही जर लोभी असाल तर तुमच्या बोलण्यातून चालण्यातून पाहण्यातून वर्तनातून लोभ स्पष्ट दिसतो। तुम्ही जर क्रोधी असाल तर तुमचा चेहराच बदलून जातो। जो खूप क्रोधिष्ठ आहे न सांगता समजतं की हा क्रोधिष्ठ असावा। प्रत्येकाचंच बोध अथवा अबोध ज्ञान अथवा अज्ञान हे अंगोपांगातून व्यक्त होत असतं। ज्ञानी पुरुषाचंच होतं असं नाही। सद्गुरूंच्या अंतर्यामी जे ज्ञान असतं ते ज्ञान बाहेर इंद्रियातून देखील व्यक्त होतं। त्यांचं चालणं त्यांचं बोलणं त्यांचं पाहणं त्यांचा स्पर्श करणं त्यांचे विचार व्यक्त होणं या सर्वातून त्यांचं ज्ञान बाहेर फाकत असतं। सद्गुरूंच्या ठिकाणी जी शांती प्रेम आनंद ही बाह्य लक्षणं दिसतात, पूर्ण समाधानामुळं आणि शांतीमुळं मानित्व रहित दिसतं, दंभित्व रहित असं आचरण दिसतं, तर तो त्यांचा सहज स्वभाव असतो। ते त्यांच्या ज्ञानाची अभिव्यक्ती असते। सद्गुरूंच्या ठिकाणी जो विवेक असतो तो विवेक प्रगट स्वभावता प्रगट होत असतो. तसंच सद्गुरूंच्या ठिकाणी वैराग्य म्हणजे विषय वैराग्य. वैराग्य याचा अर्थ कामनांपासून विराग. आत्मबुद्धीच्या आड येणाऱ्या सर्व विषयांपासून विराग. वेळच्या वेळेला जरी त्यांच्या ठिकाणी विकार देह आहे म्हणून निर्माण झाले तरी देखील ते जसे आभ्र येतात आणि वर्षाव करतात आणि आकाश जसं स्वच्छ होतं तसं ते विकारांना पाहतात. त्यांच्या ठिकाणी सहज वैराग्य वास करून असतं. त्यांचं वैराग्य हे त्यांच्या विवेकाला अनुकूल असतं. मागच्या वेळेला मी म्हटलं की वैराग्य हे त्यांच्या विवेकाचंच स्वरूप असतं. तसंच अत्यंत निष्ठेनी भजन उपासन पूजा अर्चा त्यांच्या ठिकाणी दिसत असते. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान जरी असलं तरी देखील सगुणाच्या भजनाविषयी त्यांना अत्यंतिक प्रीती असते. आणि हे भजन सगुणाचं म्हणजे मूर्तीचं भजन तसंच सगळ्या सगुण भूतमात्रांविषयी देखील एकरूपतेचा भाव त्यांच्याविषयी देखील आदर प्रेम एकत्वाचा भाव असा त्यांच्या ठिकाणी असतो. समर्थ असं म्हणतात की स्वधर्म कर्म आणि साधन. स्वधर्म कर्मामध्ये कर्तव्य ही गोष्ट प्रधान असते. ते कर्तव्याला चुकत नाहीत. त्यांची जी कर्तव्य असतात जसं रामचंद्रांच्या बाबत सांगितलं जातं की पुत्र आहे तर पुत्र धर्म पाहावा तो रामचंद्रांकडे पाहावा. राजा आहे तर राजा कसा असावा हे रामचंद्रांकडे पाहावं. पती देखील रामचंद्रांकडे पाहावं कारण ते एक पत्नी होते म्हणजे मनातून एक पत्नी होते. सगळी नाती बंधू धर्म देखील रामचंद्रांकडे पाहावं. असं रामचंद्रांकडे पाहून कर्तव्य पाहावीत तसं सद्गुरूंकडे पाहून देखील कर्तव्य पाहावीत. आणि कर्तव्यही तशी सांगायला लागत नाहीत. आपल्या समोर ती उपस्थित असतात. ती कर्तव्य कर्म करत असताना कर्तव्य बऱ्याच वेळेला कष्टकारक राहतं. ते कष्ट देणारं राहतं. जसं आई आणि वडिलांची सेवा वृद्धपणी ते वृद्ध झाल्यावर करणं हे करणाऱ्याला कष्टप्रद असतं. मुलांची सेवा कष्टप्रद वाटत नाही. आपलं अपत्य असतं त्यांची सेवा कष्टप्रद वाटत नाही. तोही धर्मच आहे. तो धर्म पालन करताना सहसा सर्वजण दिसतात. पण त्याच्याही पुढे जाऊन माता पित्यांची सेवा कर्तव्य हे कष्टप्रद असतं. पण ते मोठ्या प्रेमाने निभावायला लागतं. माता पित्यांच्या सेवेमध्ये मी सासू आणि सासऱ्यांची सेवा हे देखील घेईन. रक्ताचे कोणीही नसताना ते कष्टप्रद असताना आणि विविध वर्तनांनी जीवन आधीचं आठवत असताना देखील परमार्थ जपण्यासाठी म्हणून कर्तव्य करणं गरजेचं आहे. कारण कर्तव्यापासून च्युत होणं हे देहबुद्धीचं लक्षण आहे. देहबुद्धीमुळे ती च्युती असते. तसं संप्रदायाबद्दल कर्तव्य असतं, शिष्याचं देखील असतं, सद्गुरूंचं तर असतंच असतं. सर्व समाजाबद्दल कर्तव्य असतं. आपल्याकडं जो जो येईल त्याच्याशी विशिष्ट प्रकारांनी वर्तन करणं आणि विशिष्ट बोधांनी सरळ त्यांना बुडते हे जन न देखवे डोळा म्हणून कळवळा येत असे हाही कर्तव्याचाच भाग आहे. म्हणून स्वधर्म कर्म हे कर्तव्यात्मक असतं. दुसरं एक स्वधर्म कर्म आहे, ते स्वधर्म कर्म नोकरी उद्योग व्यवसाय याला देखील स्वधर्म म्हणण्याचं प्रघात आहे. माझ्याकडे बरेच लोक येतात आणि माझं स्वधर्म काय आहे ते कळत नाही असं कधी कधी म्हणतात. याचा अर्थ त्यांना एवढंच म्हणायचं असतं की मी सांप्रत धंद्यामध्ये पडू का, असे खरे साधे प्रश्न असतात. नोकरी सोडून व्यवसाय करू का, त्याला ते स्वधर्म कर्म म्हणजे नोकरी उद्योग धंद्याची कर्म याचं कारण ती दीर्घकाळ चालत असतात. 40 वर्ष 35 वर्ष 40 वर्ष नोकरीसारखी धंद्यासारखी कर्म, त्यामुळे ते जणू आपलं स्वधर्मच आहे असा भाव होतो. रिटायर झाल्यावर मग काय स्वधर्म असेल? ते कर्म बरीच वर्ष मागं लागलं म्हणून त्याला स्वधर्म कर्म म्हणण्याचा प्रघात देखील आहे. मग ती स्वधर्म कर्म देखील कशी करावीत? अहंकर्तृत्व आणि फलभोक्तृत्व, मी करतो हा भाव आणि मी जे करतो त्याचं फळ मला मिळालं पाहिजे हा भाव, या दोन गोष्टी देहाहंता वाढवतात, अपरिमित वाढवतात. फळाची इच्छा असणं आणि त्याकरता कर्माला प्रवृत्त होणं आणि मी करणं, मी असं वाचलं की नेपोलियन बोनापार्टला एका बेटावर ठेवण्यात आलं, तिथून तो बाहेर आलाच नाही, त्याला अटक केली आणि त्या बेटावर ठेवलं आणि तसा विमनस्क एकांतात तसाच त्याचा मृत्यूही झाला. एकदा असं झालं की त्या बेटावर काही वस्ती देखील होती, त्याच्यातल्या नेपोलियन चाललेला असताना कोणाचा तरी त्याला धक्का लागला तर नेपोलियननी रागाने मागं वळून पाहिलं जे शक्यच नव्हतं. नेपोलियनचा जो भराचा काळ होता त्याच्यामध्ये तो सम्राट म्हणून वावरलेला होता, कोणी त्याला धक्का देणं तर अशक्यच. नेपोलियननी त्याच्याकडे रागाने पाहिलं आणि असं म्हणतात की त्याच्या असं लक्षात आलं की आता या गोष्टींचा काही उपयोग होणार नाही आणि स्वतःलाच त्यांनी सुधारलं आणि तो आपल्या मार्गाने निघून गेला. अहंकर्तृत्व ही जी गोष्ट असते ती एक प्रकारे ही रिटायरमेंटची कथा धरा नेपोलियनची. अहंकर्तृत्व ही गोष्ट सतत सतावत असते, म्हणजे अगदी पुढच्या वयात देखील आपण कॉलेजमध्ये कसं अप्रतिम मार्क मिळवलेले होते किंवा अभ्यासामध्ये आपण कसे होतो हे सांगण्यामध्ये रस असतो. आपण कशी नोकरी केली आणि ती नोकरी करत असताना आपण कसं स्वाभिमानाशी तडजोड केली नाही हे हे सांगत असताना नोकरीवरून रिटायर झाल्यावर 20-20 वर्ष तरी देखील डोळ्यात चमक येते. अहं कर्तृत्व हे सगळीकडे ठासून भरलेलं असतं. ती पुलंची गोष्ट आहे ना, त्यांना कोणीतरी घर दाखवायला म्हणून बोलवतं आणि मी इथं कशी गंमत केली आहे बघा, मी कशी तिथं गंमत केली आहे बघा असं करून तो सांगत असतो. तर जवळपास हे आपल्या सगळ्यांचं उदाहरण आहे, आपण सगळे याच्यामध्ये बसतो. म्हणून स्वधर्म कर्म करत असताना आपल्या कर्तृत्वाचा भाव हा फार मोठा आपल्याला स्फूर्ती देणारा असतो. आणि कधी कधी हा कर्तृत्वाचा भाव जर विझायला लागला, जे पूर्वी राजे रजवाडे असत तर त्यांना स्तुतीपाठक ठेवायला लागत असत, कारण इतक्या चिंता असायच्या आजूबाजूला की तुम्ही पूर्वी असा पराक्रम केलेला होता, तुम्ही पूर्वी असा मार्ग काढलेला होता, असं म्हणून त्याची एनर्जी बूस्ट करायला लागत असे. त्याला ते आवडत असत लोक, तसे ठेवणं हे त्याला आवश्यक वाटत असे. याचं कारण त्याच्या अहंकाराला थोडीतरी फुंकर घातल्याशिवाय तो पुढे करेल कसा. एकाच वेळेला इतके प्रश्न समोर उभे असतात की त्याला तू खरा कोण आहेस, कसा आहेस, पूर्वी कसा होतास हे जसं आठवून द्यायला लागतं. आहे तितुके देवाचे ऐसे वर्तणे निश्चयाचे, मूळ तुटे उद्वेगाचे येणे रीती, असं समर्थ म्हणतात. सगळा दासबोध सांगून झाल्यानंतर सकळ करणे जगदीशाचे आणि कवित्वची काय मानुषाचे, ऐसिया अप्रमाण बोलण्याचे काय द्यावे, असं समर्थ म्हणतात. स्वतः कर्तृत्व न घेता राहणं हे ज्ञानाचं लक्षण आहे. आणि कर्तृत्व घेऊन जो वावरतो तो हळूहळू करून अप्रिय होत राहतो. मी करता ऐसे म्हणसी तेणे तू कष्टी होसी, राम करता म्हणता पावसी यश कीर्ती प्रताप. म्हणून स्वधर्म कर्म हे जे समर्थांनी सांगितलेलं आहे तो स्वधर्म कर्मामध्ये असणारच. त्यांनी स्वधर्म कर्म तर करायचं आहेच आहे, पण अहं कर्तृत्व सारून त्यांनी स्वधर्म कर्म करायचं आहे. स्वरूपानंदांच्या अखेरच्या काळात त्यांची काही वचनं, त्याच्यामध्ये सबंध दिवसभरात इतके अशक्त झालेले होते की दिवसभरात एखादं वाक्य ते उच्चारायचे. अशी जवळपास 13-15 वाक्य प्रसिद्ध आहेत. त्याच्यामध्ये वृक्षाचेही पान हले त्याची सत्ता, एवढेच शब्द ते एके दिवशी बोलले. त्याच्या सत्तेमध्ये खरं म्हणजे आपण आहोत आणि आपली कर्म, स्वधर्म कर्म ज्याला आपण म्हणतो, ती जगडव्याळ विश्वचक्राचा एक भाग आहेत. जसं एखाद्या प्रचंड मोठ्या अशा यंत्रामध्ये बरीच चाकं फिरत असावीत छोटी छोटी आणि त्यामुळे ते यंत्र चालत असावं, तसं हे जगडव्याळ चक्र आपल्या सगळ्यांच्या कर्मांनी चालतं आणि हे ईश्वराने प्रवर्तित केलेलं आहे. अगदी कोणाला एका गोष्टीची काय, इथं हा पेपर वेट आहे, याची गरज आहे, याचं उत्पादन करणारा कोणीतरी आहे, याच्यात एक घड्याळ बसवलेलं आहे. त्याचा सांप्रत इथं वापर होतो आहे आणि खूप ठिकाणी वापर होत असणार. याचा वापर होतो आहे, हे घड्याळाचं एक चाक फिरत आहे. तर हे ज्यांनी तयार केलेलं आहे त्याचंही एक चाक फिरत आहे, त्याला ज्यांनी रॉ मटेरियल पुरवलेलं आहे त्याचंही एक चक्र फिरत आहे आणि हे सगळं मिळून सेवा म्हणून चाललेलं आहे. म्हणून स्वधर्म कर्मामध्ये खरी सेवा आहे. इथली प्रत्येक गोष्ट जी समाजाच्या उपयोगाची आहे ती विविध चाक फिरतायत आणि त्याच्यातून झालेली आहेत. त्याच्यातल्या एका चाकाला स्वतःच्या कर्माचा अभिमान असावा. त्या अभिमानाने तो स्वतःच गुंतून पडेल, बाकी ईश्वराची पूजा चालूच राहणार आहे. हे स्वतःच्या परमार्थाकरता चाललंय. म्हणून सद्गुरूंच्या ठिकाणी स्वधर्म कर्म ही गोष्ट सेवा म्हणून असते. अहंता विरहित आणि फलभोक्तृत्व विरहित स्वामीजींना त्यांच्या खोलीमध्ये जो सत्संग चालायचा, वेगवेगळ्या गोष्टी घडायचा, लोक येऊन त्यांचे आभार मानायचे, ते म्हणायचे इथं हे बसलेले आहेत ना देव्हाऱ्यात, स्वरूपानंद आहेत, ज्ञानेश्वर महाराज आहेत, ते काहीतरी करत असतात असं म्हणायचे. त्यांनी जे काम उभारलं ते काम देखील हे यांनी यांच्यामुळे हे झालेलं आहे असं ते म्हणत असत. माझ्यामुळे झालेलं आहे असं म्हणत नसत. हे स्वधर्मामध्ये येतं, स्वधर्म कर्मामध्ये येतं. त्यांची दुकानदारी तर येत होतीच. म्हणजे मी मगाशी जसं म्हटलं तसं आपलं स्वतःचं कर्म म्हणजे नोकरी, उद्योग, व्यवसाय हे स्वधर्मामध्ये येतच. ते कोणत्या भावनेनी करावं हे चाललेलं आहे. अहंकर्तृत्व आणि फलभोक्तृत्व तिथं नसावं. आणि स्वधर्म कर्मामध्ये अजून एक महत्वाची गोष्ट आहे. सद्गुरूंची लक्षणं चाललेली आहेत. समर्थांनी म्हटले की सकल धर्मामध्ये धर्म स्वरूपी राहणे हा स्वधर्म. आपल्या स्वरूपाचं अनुसंधान ठेवणं हा प्रथम धर्म आहे. त्याला तुम्ही सांप्रत शेवटचा देखील समजा किंवा अंतिम देखील समजा. कर्तव्य याला धर्म समजा, स्वधर्म धर्म समजा. स्वतःच्या वाट्याला आलेली जी कर्म आहेत, लौकिक कर्म आहेत, तीही स्वधर्म समजू. पण ही सगळी स्वधर्म केली तरी देखील काही एक अपूर्णता राहतेच. ती स्वरूपबोधाची असते. सद्गुरूंच्या ठिकाणी ते स्वरूपाच्या अनुसंधानामध्ये असतात. सदा स्वरूपानुसंधान हे मुख्य साधूचे लक्षण. जनी असो ना आपण जना वेगळा. ते तो मी आहे, मी सच्चिदानंद स्वरूप आहे, मी देह नाही, मी अविनाशी चैतन्य स्वरूप, जन्म मरण रहित असा आहे. त्याच्या अधिष्ठानावर देह आहे. व्यवहाराकरता त्या देहाला मी जरी मी असं म्हणत असलो तरी देखील खरा मी हा सुखरूप आहे, शांती स्वरूप आहे. त्याच्या स्मरणामध्ये राहणं हा स्वधर्म आहे. म्हणून ज्ञान, वैराग्य आणि भजन, स्वधर्म कर्म आणि साधन. सद्गुरूंच्या ठिकाणी साधना दिसत असते. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की प्रवृत्ती तरुचिया बुडी दिसती, निवृत्ती फळाचिया कोडी, जिये मार्गींचा कापडी महेशू अजुनी. सगळ्या प्रकारची जी प्रवृत्ती आहे, आपली संसारातली प्रवृत्ती, मगाशी स्वधर्म कर्म म्हणून सांगितलं कर्तव्य, तसंच नोकरी, उद्योग, धंदा आदि स्वधर्म, तसंच स्वरूपाच्या ठिकाणी राहणं हा स्वधर्म. त्याकरता आवश्यक असणारी साधना, विकर्म हा देखील कर्म प्रकारच आहे. साधनेची कर्म हा देखील कर्म प्रकारच आहे. आणि त्याचा उल्लेख या साधन मध्ये ते करतात. साधन कर्म ही कर्मापेक्षा वेगळी नाहीयेत. ही जी विकर्म आहेत ही विकर्म देखील कर्म प्रकार आहेत हे जाणल्यामुळं तू मुक्त होऊन जाशील असं भगवद्गीतेमध्ये चौथ्या अध्यायात म्हटलंय. एवं ज्ञात्वा विमोक्षसे. याचं कारण कर्मामध्ये जे दोष आहेत ते दोष विकर्मामध्ये देखील आहेत. कर्मामधले दोष म्हणजे मी करतो हा भाव, मला फळ मिळालं पाहिजे हा भाव. विनोबा असं म्हणतात की कर्मामधल्या दोषांना जशी कात्री लावून कर्म करावीत तशी साधनेच्या कर्मांना देखील मी साधना करतो असा भाव जर यायला लागला तरी देखील साधनेची कर्म देखील अडकवतात. तू काय सांगतोय स्वामी, मी 30 वर्ष येतो आहे असं जर कोणी एखादे साधकाला म्हणेल मी ज्येष्ठ आहे असं जर म्हणेल, हा ज्येष्ठ कनिष्ठ भाव जाऊन स्वरूपामध्ये रमण्यासाठी आपण आलोय ना. त्यामुळे साधनेची जी कर्म आहे त्या कर्मामध्ये देखील मीपणाला कात्री लावायला लागते आणि साधनेच्या कर्माचा जसं लौकिक कर्म ही कुटुंबाकरता करायची आहेत, कुटुंब पोषणाकरता करायची आहेत, पण सारखं पैशाकडे बघू नको. ते येत आहेत, तू नोकरी कर, पगार मिळणार आहे, पण रोज रडणारे लोक कदाचित तुम्हीही पाहिले असतील की घासतोय असं म्हणणारे, त्या मनाने मिळत नाहीये. आमच्या ऑफिसमध्ये काही ते म्हणायचे की म्हणजे प्रत्येकाला काही अलॉटमेंट दिल्यानंतर काही जणांना स्पेअर ठेवलेलं असतं, म्हणजे रजा वगैरे असतील तर तिथं ते काम करणार. तर एका भगिनींना स्पेअर ठेवलेलं होतं, त्या मौजेनी म्हणायच्या की आल्यावर मला आत जायला लागतं आणि विचारायला लागतं की आज कुठं पार्टी टाकू. मग ते म्हणले आज या टेबलवर बसा, तर त्या टेबलवर बसायचं आणि मग कधीतरी त्यांच्या तोंडातून असं यायचं की रोज पाट्या टाकतीये. एवढी पेंडिंग कामं काढून घेतात, थोडे जास्त पैसे द्या ना, मग ओव्हरटाईमला बसवा असं म्हणायचा. म्हणजे ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी याच्यातल्या बारीक सारीक गोष्टीवर नको आपण लक्ष द्यायला की त्यांनी पेंडिंग ठेवलेलं असेल म्हणून त्या म्हणल्या असतील ना, यासाठी हे चाललेलं नाहीये. आपलं चाललेलं आहे ते जसं नेहमीची कर्म फळाकडे लक्ष न देता, फळ हे मिळणार आहे, महिन्याच्या शेवटी मिळतं आहे, आता आपण करायलाच आलेले आहोत, मग एवढा नम्र भाव आहे ना आज कुठं पाटी टाकू, पण तो सतत राहत नाही हे चाललेलं आहे. तसं साधनेची कर्म करत असताना जसं व्यवहारात फळ हे मिळणारच आहे, तसं नाम हे जर विशिष्ट बोधाने घ्यायचा प्रयत्न केला तर नाम घेताना सुख होणार आहे. सारखं मला मिळत नाहीये अशी भावना नाम घेताना असेल तर काहीच धड होणार नाही. ध्यान करत असताना सारखा अनुभव पाहिजे, काहीतरी व्हायला पाहिजे, तोच विचार ठरतो, विचारच बाजूला सारता येत नाहीये असा त्याचा अर्थ होतो. म्हणून ध्यानाला सुरुवात केल्यानंतर मग सगळ्या वृत्ती बाजूला सारणं हाही फलत्यागच आहे. फळाला कात्री लावल्याखेरीज निसंगता येत नाही. अनुभव घेता संगत त्याग नसे, संगत त्यागे अनुभव न दिसे. म्हणून साधनेची जी कर्म आहेत ती कर्म साधनेच्या प्रवृत्तीच्या तळाशी सहजच आहेत, फळही मिळणारच आहेत. आणि ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की प्रवृत्ती तरुचिया बुडी, निवृत्ती फळाच्या कोडी. तुम्ही एकदा वृत्ती रहित झालात तेच फळ आहे. साधना करणं हे कर्म आहे, नाम घेणं हे कर्म आहे, नाम घेताना एकरूपता साधणं हे फळ आहे. त्या फळाकडे सारखं नका लक्ष देऊ, कृती नीट होती हे पहा. कोट्यावधी फळं मिळतात असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आणि हे सांगण्यासाठी जिए मार्गींचा कापडी महेश वाजुनी, आदिनाथ देखील याच प्रकारे अजून साधना करताना दिसतात. तू असा कोण लागून गेलास की 10 वर्ष 20 वर्ष 25 वर्ष बसतोस आणि म्हणतोस की अजून किती बसायचं? अरे आदिनाथ बसत आहेत, अजून बसत आहेत. जोपर्यंत देह आहे तोपर्यंत आज ध्यानात समाधान मिळवायचं ते आजच्या दिवसावर प्रकाश पाडेल. उद्या ध्यान करायचं, ध्यानामध्ये जो प्रकाश होईल तो उद्याच्या कर्मांवर प्रकाश, उद्याच्या दिवसांवर प्रकाश पाडेल. मला मिळालं या बोधानी, या भावानी, या समजुतीनी, जर आज उत्तम गेला म्हणून उद्या नाही ध्यान केलं तर उद्या प्रकाश कसा पडणार? पण त्याच वेळेला तुझी इंद्रिय कार्यरत आहेत ना विषयांमध्ये, कर्मांमध्ये. साधनेची रोज आवश्यकता आहे. कोणी कोणी याचा असाही अर्थ घेतात की सद्गुरु त्यांना साधनेची गरज नसून लोकांमध्ये, म्हणजे आलेल्या साधकांमध्ये साधनेची प्रवृत्ती सतत टिकून राहावी म्हणून ते साधना करत असतात. त्यांना काही गरज नाहीये, त्यांना काही गरज नाहीये असा भाव धरणं म्हणजे मी जर आत्मज्ञान संपादन झालं तर मीही साधना सोडेन म्हणण्यासारखं आहे. तुम्ही त्यांच्याबद्दल कसली कल्पना करू नका. ते रोज साधनेला बसतात हा आदर्श घ्या, पण असं समजू नका की कोणाला साधनेची गरज नाहीये. विनोबा असं म्हणतात की साधकाच्या समोर त्याचं ध्येय आणि तो माग असा प्रवास सारखा चालू असतो आणि त्या लपंडावामध्ये मी पोचलो रे पोचलो असं म्हणता म्हणता ध्येय मी निसटलो रे निसटलो म्हणून पुढे पळत असतो. म्हणून साधना करतो ही कमीपणाची गोष्ट नाहीये. सद्गुरूंना देखील ते आदर्श वगैरे तर आहेच आहे, पण स्वतः करता हे आवश्यकच आहे. विनोबा असं म्हणतात की अगदी साध्या साध्या गणिताच्या सिद्धांतापासून जो सूक्ष्म, म्हणजे सर्वसामान्यांनाही कळणार नाहीत अशी गणितं करायला शिकला. म्हणजे इथून आता चंद्रावर यान पाठवायचंय तर असं नेम धरून नाही पाठवतायत. त्या यानाचा वेग, चंद्रही फिरतो आहे, त्याचा स्वतःभोवती फिरणं आणि पृथ्वीभोवती फिरणं आणि सगळ्यांनी सूर्याभोवती फिरणं, तो नक्की चंद्राला ते यान कुठं गाठेल याला गणित आहे. अशी उत्तम गणितं ज्यांनी साध्य केली तो जर म्हणाला की आता इतकी मोठी मोठी सूक्ष्म गणितं आली, आता गणिताचे साधे नियम मला नकोत, तर ते जसं चालणार नाही. तसं तो स्वरूप सुखात रमायला लागला, आत्मज्ञान संपन्न झाला तरी देखील तो साधना करतच राहतो. तो त्याच्या स्वतःच्या सुखाकरता आता साधना करतो, आता तो त्याचा स्वभाव झालेला आहे. आधी होती दासी पट्ट राणी केले तिसी तिचे हिंडणे राहीना असं तुकाराम महाराज म्हणतात. मूळ स्वभाव जाईना. आधी होता वाघ्या त्याचा झाला पाग्या त्याचा येळकोट राहीना. मूळ स्वभाव जाईना. आधी होता ग्रामजोशी राज्यपद दिले त्यासी त्याचे पंचांग राहीना. मूळ स्वभाव जाईना. आधी होता संत संग तुका झाला पांडुरंग. त्याचे भजन राहीना. पांडुरंग झाल्यानंतर देखील भजन तुकाराम महाराज करतच राहणार. मूळ स्वभाव जाईना. आता तो त्याचा स्वभाव होऊन राहिलेला आहे. म्हणून ज्ञान वैराग्य आणि भजन स्वधर्म कर्म आणि साधन एवढी दोनच पदं झाली बरं का. कथा निरूपण श्रवण मनन नीती न्याय मर्यादा पुढच्या वेळेला बघू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. हरी 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 हरी. ज्ञानोबा माऊली प्रभु स्वामीजी बोला. पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरि हरि हरि.